हाँ हरे कृष्ण। तर राजा उत्तरपादाचं आपल्या दोन्ही मुलांवरती सारखंच प्रेम होतं, परंतु सुरुची ही त्याची आवडती राणी असल्यामुळे सुरुचीला ध्रुव तेवढा आवडायचा नाही, आणि त्यामुळे सुरुचीला कळलं की उत्तरपाद हा माझ्या प्रेमामुळे ध्रुवला जवळ घेत नाही आहे। मग ती मोठ्या अहंकाराने त्या ठिकाणी बोलायला लागली। या ठिकाणी स्त्रियांचा स्वभावच आहे की जेव्हा तिला कळतं की पतीचं आपल्यावर खूप प्रेम आहे, निश्चितपणे त्याचा ती गैरफायदा घेते, आणि ही जी लक्षणं आहेत ही अतिशय प्राचीन काळामध्ये पण दिसतात। त्यामुळे निष्कर्ष असा आहे की स्त्रियांचा स्वभाव पूर्वीपासून सारखाच। मग ती काय म्हणाली, ती म्हणाली नवत्सनृपते धिष्णम भवानारोढुमर्हती न गृहीतो मया यत्वं कुक्षावपि नृपात्मजः। हे मुला, तू राजाच्या मांडीवर बसण्याच्या लायकीचा नाही आहे, तू राजाचा मुलगा आहे, पण तू माझ्या पोटी जन्मलेला नाही आहेस, म्हणून तुला आपल्या वडिलाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही आहे। या ठिकाणी सुनीती ध्रुवला अशा प्रकारे बोलली, कारण तिचं असं म्हणणं होतं की केवळ माझा पुत्र जो आहे तोच राजा बनण्याचा पात्र आहे, आणि हे मुला तू माझ्या पोटी नाही दुसऱ्या स्त्रीच्या पोटी जन्म घेतलेला आहे, आणि त्यामुळे तुझा हा जो प्रयत्न आहे निश्चितपणे अपयशी ठरणार आहे, आणि तू आता अशक्यप्राय गोष्ट प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहे। ध्रुव महाराज लहान बालक असल्यामुळे त्यांना आपली आई आणि दुसरी आई याच्यामध्ये अंतर नव्हतं। सुरुची त्या ठिकाणी त्याला सांगत आहे की माझा मुलगा आणि दुसऱ्या स्त्रीचा मुलगा याच्यामध्ये अंतर आहे। मग सुरुची काय म्हणाली, तपस्याराध्य पुरुषम तस्सेवानुग्रहेन मे गर्भे त्वं साधयात्मानं यदिच्छसि नृपासनं। की जर तुला राजाच्या मांडीवरती आणि राजाच्या आसनावरती बसायचं असेल तर तुला खूप तपश्चर्या करावी लागेल, आणि भगवान नारायण यांना तुला प्रसन्न करावं लागेल, आणि मग अशा पूजेने भगवान नारायण जेव्हा तुझ्यावरती प्रसन्न होतील मग तुला ते पुढच्या जन्मामध्ये माझ्या पोटी जन्म देतील। सुरुची इतकी द्वेष करणारी होती की ध्रुव महाराजांना तिने अप्रत्यक्षपणे आपलं शरीर त्याग करायला सांगितलं, आणि मैत्रेय मुनी मग सांगतात त्या ठिकाणी विदुरांना की ज्याप्रमाणे सापाला जर काठीने बळवलं तर तो कसा द्वेषाने चिडतो, त्याप्रमाणे ध्रुव महाराजांच्या वरती हा शब्द प्रहार झाला, ते खूप क्रोधाविष्ट झाले, आणि त्यांनी पाहिलं की आपले वडील पण त्या ठिकाणी शांत बसलेले आहेत, त्यांनी तिचा विरोध नाही केला, त्याबरोबर त्यांना त्या अपमान लक्षात आला, आणि लगेच ते त्यांनी राजमहाल सोडला आणि आपल्या आईकडे आले। जेव्हा ते आईकडे पोहोचले तेव्हा त्यांची ओठ थरथर कापत होते आणि ते मोठ्या दुःखाने आश्रू राहत होते। सुनीतीनी आपल्या मुलाला मांडीवरती घेतलं, आणि मग जे कोणी नोकर चाकर त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी सांगितलं असं असं घडलं, आणि हे ऐकल्यानंतर सुनीतीला पण फार दुःख झालं, आणि खरोखर ही घटना सुनीतीला असह्य अशी होती, आणि ती पण तळमळायला लागली, शोक करायला लागली, आणि आपल्या सवतीचा शब्द ऐकल्यानंतर तिचं जे सुंदर असा कमळासारखा चेहरा होता तो अश्रूंनी भरून गेला, आणि ती आपल्या मुलाला पुढीलप्रमाणे म्हणाली, जेव्हा एखादा मनुष्य दुःखी असतो तर ज्याप्रमाणे एखादं वाळलेलं पान जळावं तसं त्याचं हृदय जळत असतं, तसं सुनीतीचा चेहरा कमळासारखा सुंदर होता, पण ह्या कठोर शब्दांचं ऐकल्यानंतर तो चेहरा अगदी शोकाकुल मग्न अवस्थेमध्ये अगदी व्याकुळ झाला आणि सुकून गेल्यासारखा दिसत होता। ती पण अशी लांब लांब श्वास घेत होती आणि तिला पण अतिशय दुःख झालं होतं। शेवटी ती आपल्या मुलाला म्हणाली, म अमंगलतात परेशु मंस्था भुंगते जनो यत पर दुःख दस्तात। हे मुला, कोणाचं पण वाईट चिंतू नकोस, कारण जो दुसऱ्याला दुःख देतो त्याला ते दुःख निश्चितपणे स्वतःलाच भोगावं लागतं। सत्यम सुरुच्या भीतम भवान मे यद दुर्भगाया उदरे गृहीत सन्नेन वृद्धश्च विलंजते याम भार्येती वा वोढू मिडस्पतिर्माम। सुरुची माताजी म्हणाली, ते खरोखरच आहे, कारण तुझे वडील मला तर पत्नी तर सोडाच पण नोकराचं पण स्थान देत नाहीत आणि त्यांना मला पत्नी म्हणून स्वीकारायला लाज वाटते आणि त्यामुळे खरोखरच तुझा जन्म दुर्भागी आहे. त्यामुळे सुरुची जे म्हटलेलं आहे ते जरी कठोर आहे तरी सत्य आहे. त्यामुळे तू राजसिंहासनावर बसण्याला पात्र नाही आहेस. उत्तमाचा तो अधिकार आहे पण तू असा द्वेष सोडून दे आणि जे काही तुला तुझ्या सावत्रा मातेने सांगितलं आहे ते पाळण्याचा प्रयत्न कर आणि भगवान नारायणाची पूजा करायला लाग. सुरुचे शब्द सत्य होते की भगवंताची कृपा झाल्याशिवाय कोणाला आपण जीवनामध्ये यश प्राप्त होऊ शकत नाही. मॅन प्रपोजेस अँड गॉड डिस्पोजेस. सुनीतीला खूप दुःख झालं होतं पण तिने हे मान्य केलं की तिची सावत्र पत्नीने जो सल्ला दिला की भगवंताची पूजा केल्याने सर्व काही साध्य होईल, खरं पाहिलं तर सुरुचीचे जे शब्द आहेत हे वरदानच होते कारण त्या शब्दामुळे ते फार महान भक्त झाले. आणि मग सुनीती म्हणाली, हे बाळ, भगवंत एवढे महान आहेत की केवळ त्यांच्या चरण कमळांची पूजा केल्याने तुझे पणजोबा ब्रह्मदेव यांना सृष्टी निर्माण करण्याची शक्ती प्राप्त झाली आणि त्यांची जी स्थिती आहे ही केवळ भगवंताच्या कृपेवरती अवलंबून आहे. या ठिकाणी सुनीती ब्रह्मदेवाचं उदाहरण सांगते जे ध्रुव महाराजांचे पणजोब आहेत. ब्रह्मदेव हे पण एक जीवात्मा आहेत पण खूप तपश्चर्या केल्याने त्यांना सृष्टीच्या रचनाकाराची स्थिती प्राप्त झालेली आहे आणि म्हणून आपल्या प्रयत्नामध्ये जर यश प्राप्त करायचं असेल तर न केवळ आपल्याला तपश्चर्या करावं लागेल परंतु आपल्याला भगवंताच्या कृपेवरती अवलंबून राहावं लागेल. तर ध्रुव महाराजांना या ठिकाणी त्यांच्या सावत्र मातेने जो सल्ला दिला होता भगवंताकडे जाण्याचा, आता तो सल्ला सुनीती माताजी योग्य आहे असं सांगत आहे. सुनीती म्हणाली, तुझे आजोबा स्वयंभू म्हणून त्यांनी पण खूप यज्ञ केले, खूप दानधर्म केला आणि अतिशय श्रद्धेने आणि भक्तीने भगवंताची पूजा केली आणि अशी पूजा केल्याने त्यांना भौतिक सुखामध्ये यश प्राप्त झालं आणि शेवटी मुक्ती पण प्राप्त झाली जी की देवतांच्या पूजेने शक्य नाही. जीवनातलं जे यश आहे ते सध्याचं भौतिक सुख आणि पुढच्या जन्मामध्ये मुक्ती यावर अवलंबून आहे आणि असं यश केवळ भगवंताच्या कृपेनेच प्राप्त होऊ शकतं. या ठिकाणी एकमात्य असा शब्द वापरलेला आहे की आपलं मन पूर्णपणे भगवंतावरती स्थिर करायला पाहिजे. ही जी दृढ अशी भक्ती आहे याची सूचना भगवद्गीतेमध्ये पण केलेली आहे. त्यात म्हटलेले अनन्य भाग, निश्चितपणे इतर कोणी देवी देवता जे देऊ शकत नाहीत ते भगवंत देऊ शकतात. म्हणूनच जे ऐश्वर होतं ते भगवंताची श्रद्धेने सेवा केल्याने त्यांना प्राप्त झालं होतं. जर व्यक्तीने अनेक देवीदेवतांची पूजा जर सुरू केली तर त्याला कमी बुद्धिमान म्हटलेले आहे कारण जर भौतिक सुख जरी हवा असेल तरी पण त्याने दृढपणे केवळ भगवान कृष्णाचीच भक्ती केली पाहिजे. निश्चितपणे ज्या व्यक्तीला मुक्ती हवी आहे त्याने पण भगवंताचीच भक्ती केली पाहिजे. तमेव वत्सा श्रयभृत्य वत्सलम मुमुक्षु भीमुग्य पदाब्ज पद्धती अनन्य भावे निज धर्म भाविते मनस्यवस्थाप्य भजस्व पुरुषम. हे प्रिय मुला, तू भगवंताचा आश्रय घे. भगवंत आपल्या भक्ताच्या प्रति अतिशय दयाळू असतात. अनेक लोक ज्यांना जन्मृत्यूच्या चक्रातून मुक्तता हवी असते ते पण भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतात, त्यांची भक्ती करतात आणि अशा प्रकारे तू मग जेव्हा शुद्ध होशील, हृदयामध्ये भगवंताचं चिंतन करशील आणि अशा प्रकारे एकही क्षण वाया न घालवता सदैव त्यांची सेवा करशील अशी अपेक्षा आहे. या ठिकाणी भक्तियोगाची पद्धती सुनीती माता आपल्या मुलाला सांगत आहे की प्रत्येकजण जो आहे आपले आपले कर्तव्य पार पाडत भगवंताचं चिंतन करू शकतो. भगवद्गीतेमध्ये पण भगवंत अर्जुनाला सांगतात की लढाई करत राहा पण माझं चिंतन कर. तर प्रत्येक प्रामाणिक मनुष्याने कृष्ण भावनेमध्ये परिपूर्णता प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सुनीतीचा जो उपदेश आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. ती म्हणते की भगवंत भृत्य वत्सल आहेत, याचा अर्थ ते भक्तांच्या प्रति अतिशय दयाळू आहेत. ती आई म्हणाली की तू माझ्याकडे रडत आलास की माझा तुझा अपमान झाला सावत्र मातेद्वारे, पण मी तुझं काही कल्याण करू शकत नाही. पण कृष्ण एवढे दयाळू आहेत की कृष्ण तुझं कल्याण करू शकते. आणि माझ्यासारख्या लाखो मातांमध्ये जी दया नाही आहे ती दया भगवंतामध्ये आहे. त्यामुळे जर कोणाला आपलं दुःख नष्ट करायचं असेल तर कृष्णाकडेच त्याने गेलं पाहिजे. सुनीती माता अशा प्रकारे सांगू लागली की भगवंताकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो काही सोपा नाही आहे, पण अनेक ऋषीमुनी खूप त्याच्यासाठी प्रयत्न करतात. आणि सुनीती हेही म्हणाली की तू तर एक लहान बालक आहेस आणि तुला इतर मार्गाने शुद्धीकरण प्राप्त होणार नाही, पण भक्तियोग आहे ज्याद्वारे तुला शुद्धता मिळू शकते. कारण भगवंताला जर तू प्रसन्न केलंस तर सगळं काही तुझ्या जीवनामधलं सोपं आणि यशस्वी होईल. सुनीती माता ध्रुवला म्हणाली, नान्यं तथा पद्म पलाश लोचनात दुःख छिदं ते मृगयामि कंचन, यो मृग्यते हस्त गृहीत पद्मया श्रियेतरे रंग विमृग्य मानया. हे ध्रुव, मला जर विचारशील तर मला वाटतं की तुझं दुःख दूर करणारा एकच व्यक्ती आहे, ते म्हणजे भगवंत. त्यांचे नेत्र कमळ पाखळ्यांप्रमाणे आहेत. देवी देवता ब्रह्मदेव हे पण सगळे लक्ष्मीचा कृपा प्राप्त करण्याकरता, लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याकरता प्रयत्न करत असतात. पण ही लक्ष्मी स्वतः हातामध्ये कमळ पुष्प धारण करून भगवंताची सेवा करण्याकरता तत्पर असते. या ठिकाणी सुनीती जे सांगत आहे ते अत्यंत महत्त्वाचं. भगवंताकडून जी कृपा प्राप्त होते आणि देवतांकडून जे वरदान मिळतात यांची कधीही बरोबरी होऊ शकत नाही. मूर्खच लोक आहेत ते असं म्हणतात की कोणत्याही देवतेची पूजा करा सारखंच आहे. पण भगवद्गीतेमध्ये असं सांगितलं आहे की देवतांचे जे वरदान आहे ते क्षणिक असल्यामुळे ते कमी बुद्धिमान लोक स्वीकार करतात. कारण देवतागण हे भौतिकवादी भौतिकवादी स्तरावरती असल्यामुळे जरी ते मोठ्या स्थितीमध्ये असले तरी त्यांनी दिलेले वरदान हे चिरकाळ टिकत नाही. आध्यात्मिक वरदान जे असतात ते आत्म्यासाठी शाश्वत असतात. आणि भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे की केवळ कमी बुद्धिमान लोक देवी देवतांची पूजा करतात. आणि त्यावेळी सुनीती माता म्हणाली की तू असं देवी देवतांकडे न जाता साक्षात भगवंताकडे जा, जे तुझं दुःख पूर्णपणे नष्ट करू शकते. भौतिक ऐश्वर्य जे आहेत ह्यावरती पण भगवंताचं नियंत्रण असतं. विशेषतः लक्ष्मीदेवीच्या माध्यमातून ते नियंत्रण करतात. आणि त्यामुळे जे लोक भौतिक ऐश्वर्याला आसक्त असतात ते लक्ष्मीदेवीची पूजा करतात. म्हणून मोठे मोठे देवी देवता पण लक्ष्मीची पूजा करत असतात, तिची कृपा याचना करत असतात. पण ही महालक्ष्मी साक्षात भगवंतासाठी सेवा करायला सदैव तत्पर असते. आणि त्यामुळे जो भगवंताची पूजा करत आहे आपोआपच त्याला लक्ष्मीची कृपा प्राप्त होणार आहे. या ठिकाणी जीवनाच्या स्थितीमध्ये ध्रुव महाराज भौतिक ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत होते. आणि मग त्यांची मातेने तिला योग्य सल्ला दिला की तुला ऐश्वर्यच पाहिजे असतील तरी पण तू देवतांची पूजा करू नकोस, तू भगवंताचीच पूजा कर. शुद्ध भक्त जो असतो तो भगवंताकडे काही भौतिक गोष्टी मागत नाही. पुण्यवान जे लोक असतात ते भौतिक वरदान मागण्याकरता भगवंताकडे जातात. पण जर कोणी भगवंताकडे गेलात तर हळूहळू त्याचं काय होतं, शुद्धीकरण होतं आणि तो सर्व भौतिक इच्छातून मुक्त होतो आणि त्याची आध्यात्मिक स्तरावरती प्रगती होते. म्हणून आध्यात्मिक स्तरावरती गेल्याशिवाय कोणी पण भौतिक दूषणातून मुक्त होऊ शकत नाही. सुनीती जी आहे ही एक आदर्श माता आहे आणि त्यामुळे तिने आपल्या मुलाला भगवंताची भक्ती करण्याची सूचना केली आणि इतर कोणाकडे न जाण्याविषयी सांगितले. या ठिकाणी भगवंताचं वर्णन करताना पद्म पलाश लोचनात म्हटलेलं आहे. एखादा व्यक्ती जेव्हा थकलेला असतो आणि जेव्हा तो कमळाचं फूल पाहतो तर लगेच त्याचा थकवा दूर होतो. त्याचप्रमाणे जर कोणी दुःखी व्यक्ती भगवंताचा जे आहे सुंदर मुखकमल पाहिल लगेच त्याचं दुःख नष्ट होईल. तर भगवान विष्णू आणि लक्ष्मीदेवी दोघांच्या हातामध्ये कमळ पुष्प असतं. निश्चितपणे जो लक्ष्मी आणि नारायणाची पूजा करतो तो भौतिक जीवनामध्ये पण ऐश्वर्यशाली होतो. म्हणून भगवंताला कधी कधी शिव विरंची नूतम म्हटलेलं आहे की शिवजी आणि ब्रह्मदेव पण भगवान नारायणाची पूजा आदरपूर्वक प्रणाम करून करत असतात. अशा प्रकारे सुनीती मातेने ध्रुवला उपदेश दिला आणि मग अगदी 5 वर्षाचे बाळक असलेल्या ध्रुव महाराजांनी दृढ निश्चय केला, बुद्धी स्थिर केली आणि आपल्या पित्याचं घर त्यांनी त्याग केलं। या ठिकाणी माता आणि पुत्र दोघांनी शोक केला होता की आपला अपमान झाला, पण नुसता शोक करून काय अर्थ आहे? व्यक्तीने त्यातून बाहेर पडण्याचा उपाय शोधला पाहिजे। ह्या माता आणि पुत्र दोघांनी निर्णय घेतला की भगवंताच्या चरण कमळाचा आश्रय घ्यावा, हाच एक उपाय आहे आपले भौतिक दुःख दूर करण्याचा। आणि मग ध्रुव महाराजांनी निर्णय घेतला की आपल्या वडिलांचं राज्य सोडायचं आणि भगवंताचा शोध घ्यायचा। आणि प्रल्हाद महाराजांनी पण हाच उपदेश केलेला आहे। ते म्हणतायत की व्यक्तीने अशा प्रकारच्या कौटुंबिक जीवनाचा त्याग करावा आणि वृंदावनामध्ये जाऊन भगवंताचा आश्रय घ्यावा। गौडीय वैष्णव जे आहेत वृंदावनामध्ये वृंदावनेश्वरी श्रीमती राधाराणीचा आश्रय घेतात आणि आपलं जीवनाच्या सगळ्या समस्या सहजपणे सोडण्याचा प्रयत्न करतात। नारदस्तम उपाकरण्यम ज्ञात्वा तस्य चिकीर्षितम स्पृष्टा मूर्धन्य गगणेन प्राणिना पाणिना प्राह विस्मिता। थोर साधू नारद मुनींना जेव्हा ही बातमी कळली तर ते आश्चर्याने थक्क झाले आणि ते ध्रुव महाराजांना भेटण्याकरता गेले। त्यांनी मुलाच्या डोक्याला हात लावला आणि त्याला पुढील प्रमाणे म्हणाले। तर या ठिकाणी ही जी घटना आहे ही राजमहालामध्ये घडली की ध्रुव महाराजांचा अपमान झाला आणि सुनीती आणि त्यांची चर्चा झाली। त्यावेळेस नारद मुनी त्या ठिकाणी नव्हते। मग प्रश्न असा आहे की नारद मुनींना कसं काय कळलं हे? कारण नारद मुनी हे त्रिकालज्ञ आहेत आणि त्यामुळे त्यांना सर्व भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्य कळतं। त्यामुळे जेव्हा त्यांनी ऐकलं की ध्रुव महाराज निर्धार करून निघालेले आहेत, नारद मुनींची इच्छा होती की त्यांना मदत करावी, याचं स्पष्टीकरण असं देता येईल की भगवंत आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहेत आणि जेव्हा भगवंत पाहतात की हा जीवात्मा खरोखरच भौतिक मायेतून बाहेर पडू इच्छितो आणि भक्तीमध्ये प्रगती करण्याविषयी गंभीर आहे, लगेच भगवंत काय करतात त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आध्यात्मिक गुरु पाठवतात। आणि अशा प्रकारे नारद मुनी ध्रुव महाराजांच्या जीवनात आले। गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तिलता बीज, आणि गुरु आणि कृष्णाच्या कृपेने व्यक्ती भक्तीमध्ये प्रवेश करतो आणि प्रगती करतो। लगेच ध्रुव महाराजांचा निर्धार पाहून भगवान कृष्ण जे परमात्मा आहेत त्यांनी आपले प्रतिनिधी नारद मुनी यांना ध्रुव महाराजांकडे दीक्षा देण्याकरता पाठवलेले। नारद मुनी म्हणाले, अहो तेजा क्षत्रियानाम मानभंगम अमृष्यताम बालोप्यम रधा धत्ते यत समातुर सद्वचा। अहो किती आश्चर्यकारक हे क्षत्रियांचं तेज आहे! बघा, हे क्षत्रिय अपमान बिलकुल सहन करू शकत नाहीत। हा मुलगा एक लहान बालक आहे पण आपल्या सावत्र मातेचे शब्द त्याला आता असहनीय झाले आहेत। भगवद्गीतेमध्ये क्षत्रियाचे दोन महत्त्वाचे गुणधर्म सांगितलेले आहेत। एक म्हणजे त्यांच्यामध्ये मानाचा एक त्यांच्यामध्ये खूप अभिमान असतो आणि दुसरं म्हणजे ते कधी युद्धामधून पळून जात नाही। आणि ध्रुव महाराज क्षत्रिय कुळात जन्माला आल्यामुळे ते लहानपणापासून क्षत्रिय होते आणि म्हणून जर व्यक्तींनी जर संस्कारांचं पालन केलं तर लहानपणापासूनच योग्य अशी संतती त्याला उत्पन्न होऊ शकते। पण कलियुगामध्ये आज संस्कार कोणी न पाळल्यामुळे कौटुंबिक जीवनाचं पतन झालेलं आहे। आणि नारद मुनींनी मग ध्रुव महाराजांना उपदेश करण्याचा प्रयत्न केला। ते म्हणाले, हे मुला, तू एक लहान बालक आहेस, तुला आता खेळण्याचं बागडण्याचं वेळ आहे आणि तू एवढं अपमान मानाचं का महत्त्व देतोय? साधारणतः लहान मुलाला जर कोणी मूर्ख म्हटलं तर त्याला रागवलं तर तो हसतो आणि एवढा अपमान गंभीरतेने घेत नाही। तर त्याचप्रमाणे ध्रुव महाराजांनी पण एवढं मनाला लागून घ्यायची कारण नव्हतं, पण ध्रुव महाराज हे क्षत्रिय असल्यामुळे त्यांना ते एकदम सहन झालं नाही। नारद मुनी म्हणाले, हे ध्रुव, तुला असं वाटतंय की तुझा अपमान झालेला आहे, तरी पण तू असंतुष्ट होऊ नको, कारण हे मान अपमान हे पण एक मायेचाच प्रकार आहे आणि प्रत्येक जीवात्मा हा पूर्वकर्माद्वारे नियंत्रित आहे आणि त्यामुळे तो या जीवनामध्ये सुख आणि दुःख हे उपभोगत आहे। खरं पाहिलं तर वेदामध्ये म्हटलेलं आहे की हा जो जीवात्मा आहे हा तीन गुणांच्या पलीकडचा आहे आणि तो तीन गुणांच्याद्वारे कधी प्रभावित होत नाही. पूर्वकर्मानुसार हा जीवात्मा वेगवेगळे शरीर धारण करतो पण जीवात्मा खरं तर सुखी पण होत नाही किंवा दुःखी पण होत नाही. भगवद्गीतेमध्ये पण म्हटलेलं आहे ब्रह्मभूत प्रसन्न आत्मा, जो व्यक्ती दिव्य स्थितीवरती आहे त्याला शोक करण्याचं किंवा आकांक्षा करण्याचं काही कारण नाही. नारद मुनी ध्रुव महाराजांना सांगत होते की तू केवळ एक लहान बालक असल्यामुळे तुला अशा प्रकारे आईच्या शब्दांनी सन्मानित किंवा अपमानित होण्याचं काही कारण नाही आणि त्यामुळे तू हे जाणून घ्यायला पाहिजे की हे मान आणि अपमान पूर्वकर्मामुळे येतात आणि अशा प्रकारे त्याच्यावरती सुख किंवा दुःखी होण्याचं काही कारण. नारदांनी म्हणाले परितुष्येत तस्तात तावन मात्रे न पुरुषा देवोपसादित यादि विक्षेश्वर गती बुधा. भगवंताला संतुष्ट करण्याची जी प्रक्रिया आहे ही अतिशय अद्भुत आहे आणि बुद्धिमान लोकांनी ही स्वीकारली पाहिजे आणि जीवनामध्ये अनुकूल किंवा प्रतिकूल जे काही येईल ती भगवंताची इच्छा म्हणून स्वीकारलं पाहिजे. नारद मुनी ध्रुव महाराजांना असा उपदेश केला की व्यक्तीने जीवनाच्या सर्व स्थितीमध्ये संतुष्ट राहिलं पाहिजे. प्रत्येकजण जो बुद्धिमान आहे त्याला कळलं पाहिजे की आपण भौतिक स्तरामुळे जीवनामध्ये सुख दुःख उपभोगत आहेत तर जो दिव्य स्थितीवर आहे त्यालाच बुद्धिमान समजलं पाहिजे. तर जे भक्त असतात तर जीवनातले जे संकट आहेत ते पण भगवंताची कृपा म्हणून स्वीकार करतात. जेव्हा भक्तांच्या जीवनामध्ये संकट येतात तर ते संकटांना पण भगवंताची कृपा म्हणून स्वीकारतात आणि मग आपल्या मनाने शरीराने आणि बुद्धीने पुन्हा पुन्हा भगवंताला दंडवत प्रणाम करतात आणि असे भक्त भगवंताच्या कृपेवर अवलंबून राहून सदैव संतुष्ट असतात. अथ मात्रोप